नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. फीट इंडिया चळवळी खाला आपूण आपल्या नित्य नेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यांतल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका फाल्यां पणजेत जाता. सध्या गोंयच्या उदका साठ्यांत उण्यांत उणी एक म्हयन्याची मागणी पुराय करपा इतलो साठो आसा अशें उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला फीट इंडिया चळवळ सुरू केल्या. ह्या चळवळी खाला आपूण आपल्या नित्य नेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. योगान तांकां वर्सान वर्स शिस्तबद्द लक्ष केंद्रीत आनी समतोल दवरपाक मजत केल्या अशें तांणी सांगले. आंतरराष्ट्रीय योग दीस 21 जून 2026 लागीं पावता तेन्ना मुखेलमंत्र्यांनी सगळ्या गोंयकारांक योगाची दिसपट्टी पद्दत आपणावची असो उलो मारला. नेमान योग करून बऱ्या भलायकेन सुखी आनी फीट गोंय घडोवपाक नागरिकांनी एकठांय येवचे अशें आवाहन तांणी केलें.
इंटरनॅशनल योग डे हे जगाक दिल्ले व्हडले गिफ्ट आसा. 21 जुलाच्या तयारी खातीर पुराय सगळे जाण योगा प्रॅक्टीस रेगुलर करपाक लागलेले. हांव म्हणजे रेगुलर योगा प्रॅक्टीस सातत्यात करता. हांव तुमकां सगळ्या जाणांक अपील करता की आमकां फीट उरपा खातीर आमकां सातत्य डेली योगा प्रॅक्टीस करप गरजेचे आसा. इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तान एक दीस आमी प्रॅक्टीस योग करतले, पण सातत्य स्वतः फीट उरपा खातीर आमी पळयता की गोंयांत वाडपी डायबिटीस आसतले, हायपर टेन्शन आसतले, ओबेसिटी आसतले, हाजेर कंट्रोल दवरपा खातीर डेली योगा करप गरजेचे. हांव माझ्या ट्रेनराच्या बरोबर डेली योगा करतास, जेणेकरून फीट गोवा फीट इंडिया ही कॅम्पेन सगळ्या पर्यंत पावतले.
गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यांतल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. तशेंच आयुर्वेद आनी समग्र भलायकी सेवा भौशीक भलायकी वेवस्थेंत एकठांय करपाच्या राज्य सरकारान केल्ल्या यत्नांचेर तांणी भर दिलो. प्रतिबंधात्मक भलायकी जतनाय, जाणट्यांची जतनाय, पुनर्वसन आनी एकंदर समुदाय निरोगीपण हातून आयुर्वेदाची म्हत्वाची भूमिका आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. तांणी फुडें जाहीर केलें की सरकार आयुष सेवांचो विस्तार करप, निरोगीपणाचेर आदारिल्ली भलायकी सेवा घटमूट करप आनी गोंयभरांतल्या समग्र भलायकी पद्दती विशीं लोकांची जागृताय वाडोवपाचेर सरकार लक्ष केंद्रीत करता. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका फाल्यां पणजेत जाता. केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे बसकेक मार्गदर्शन करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष दामू नायक, मंत्री आमदार हांचे सयत राज्य कार्यकारिणीचे वांगडी बसकेक हाजीर आसतले. मंत्री आमदारांच्या बसके उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत तशेंच प्रदेश अध्यक्ष दामू नायक हे दिल्ली वचून आयल्या. प्रदेश अध्यक्षांनी येत्या वेंचणुके खातीरचो रोडमॅप राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष हांकां सादर केला. हे उपरांत फाल्यां राज्य कार्यकारिणी बसका जाता. राष्ट्रीय अध्यक्ष म्हूण नितीन नबीन हांणी ताबो घेतले उपरांत ही पयलीच राज्य कार्यकारिणीची बसका जाता. केंद्रीय मंत्री एल मुरुगन हे बसकेक हाजीर रावतले. आगामी वेंचणुके विशीं बसकेंत चर्चा जातलीच. हे भायर हेर बरेच विशय आसा. केंद्रातल्या भाजप सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्या. ह्या 12 वर्सांत केंद्र सरकारान लागू केल्ल्यो येवजण्यो तशेंच हेर कामांची म्हायती लोकां मेरेन पावोवपाची गरज आसा अशी म्हायती प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक हांणी दिली. सध्या गोंयच्या उदका साठ्यांत उण्यांत उणी एक म्हयन्याची मागणी पुराय करपा इतलो साठो आसा अशें उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगलां. गोंय उदका स्रोत आनी पिवपाच्या उदकाचें खातें 15 दिसांनी आनीक एक नियाळ बसका घेवन परिस्थितीचें मुल्यांकन करतले अशें तांणी सांगलें. राज्यांतल्या खंयच्याच वाठारांतल्यान आतां मेरेन उदकाच्या उणावाची कागाळ मेळूंक ना आनी सरकारान गोंयांत खंयच उदकाचे टँकर घालपाची गरज ना अशें पिवपाच्या उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. परवरी सचिवालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. गोंयांत सुमार 15 दीस उदकाची उपलब्धताय आसा. सळावली धरणाक 60 दीस, तियारी धरणाक 150 दीस, हणजूण धरणाक 25 दीस आनी पंचवाडी धरणाक 20 दीस उदकाचो साठो आसा अशें तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. तिरुवरूर भक्तवत्सलम हे कर्नाटक संगीतांत मृदंग वादनांतले एक फामाद भारतीय विद्वान. 1956 तमिळनाडूंतल्या तिरुवरूर हांगा संगीतकारांच्या एका पारंपारीक कुटुंबात जन्मल्ले भक्तवत्सलम हांची मृदंग वादनाक वेगवेगळ्या सांस्कृतीक संगीत समूहामदी मानाचे स्थान मिळवून दिवपाक आणि एक प्रभावशाली संगीत गुरु म्हणून ओळख असा. तांच्या ह्याच कार्या खातीर तांकां 2026 भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो झाला.
मैं एक संगीत के वातावरण में पला बढ़ा. मेरी माँ तिरुवारूर तंजावुर क्षेत्र की एक प्रतिष्ठित संगीतज्ञ. जब मैं केवल 2.5 का था तब मुझे पिता की अनुपस्थिति महसूस हुई. कहा जाता है माँ एक पवित्र मंदिर के समान होती है और मेरे जीवन में यह बात पूरी तरह सत्य सिद्ध हुई. मेरी माँ ने अपने 3 भाइयों और हमारी जिम्मेदारी उठाई छोटे छोटे संगीत कार्यक्रमों में प्रस्तुति देकर. संगीत मेरी सांस है. मैं अगले जन्म में भी मृदंगम ही बजाना चाहूंगा.
गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान बौद्धिक ताक उणी आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर इयत्ता 10वी समकक्षता प्रमाणपत्र येवजण लागू केल्या. हे येवजणेक लागून अशा विद्यार्थ्यांक मुखावेले शिक्षण घेवप शक्य जातले. तशेंच तांकां रोजगार वा स्वयंरोजगाराच्यो संदी मेळून ते अर्थीक दृश्ट्या स्वावलंबी जावपाक शकतले. गोय बोर्डान दिल्ले म्हायती प्रमाण हे येवजणेची म्हायती 5 फेब्रुवारी 2026 दिसा अधिकृत राज्यपत्रांत प्रसिद्ध जाल्या. हे म्हत्वाचे येवजणेची म्हायती सगळ्या संबंधितांक मेळची म्हूण तिनूय जिल्ह्यांनी कार्यावळी आंखल्यात. हे येवजणे विशीं सविस्तर म्हायती दिवपा खातीर आनी जागृताय हाडपा खातीर प्राथमीक माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या मुख्याध्यापकां खातीर एक विशेष मार्गदर्शक कार्यावळीचे आयोजन केला. सगळ्या संबंधित शाळांच्या प्रमुखांनी थारावीक वेळापत्रका प्रमाण हे कार्यशाळेक हाजीर रावचे अशी विनवणी गोंय बोर्डाचे सचीव विद्यादत्त नायक हांणी परिपत्रकावरवीं केल्या. ही कार्यावळ दनपारा 3:30 ते 5:30 ह्या काळांत जातली. आयतारा 21 जून 2026 दिसा जावपी रीनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी एग्नाक्लिटस हांणी परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेतलो आनी प्रशासनान केल्ल्या वेवस्थापना विशीं पत्रकारांक म्हायती दिली. कदंब येरादारी महामंडळान 21 जून दिसा नीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंब बस सेवेची वेवस्था केल्या. पणजी ते कुजिरा बामोळी स्कूल कॉम्प्लेक्स, पणजी ते केंद्रीय विद्यालय बामोळी, पणजी ते INS मांडवी बेतीवेरे, म्हापशे ते सेंट झेवियर हायर सेकेंडरी म्हापशे, म्हापशे ते संत सोयरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय पेडणे, साखळी ते सरकारी महाविद्यालय साखळी, मडगाव ते NIT कुंकळी, फोंडा ते केंद्रीय विद्यालय फोंडा, वास्को ते केंद्रीय विद्यालय 1 दाबोळी आणि केंद्रीय विद्यालय 2 दाबोळी वास्को अशी बस व्यवस्था असतली. भागलपुरांत बिहार क्रिकेट असोसिएशनान आयोजित केल्ल्या बायलांच्या 19 सकयल्या वन डे ट्रॉफी सर्तींत 19 पिरायेची फलंदाज अक्षरा गुप्तान फक्त 126 बॉलांनी नाबाद 306 धावण्यो केल्यो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण गोंयांत किमान तापमान 27 डिग्री सेल्सियस नोंद जाला जाल्यार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आता खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. फिट इंडिया चळवळी खाला आपूण आपल्या नित्यनेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यांतल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका फाल्यां पणजेंत जाता. सध्या गोंयच्या उदका साठ्यांत उण्यांत उणी 1 महिन्याची मागणी पुराय करपा इतलो साठो आसा अशें उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.